नाव आना आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे की काही काळापूर्वी मला एक ट्यूमर होते. बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत पहिल्यांदा झाल्या. मी पहिल्यांदा एका हॉस्पिटलमध्ये गेले आणि पहिल्यांदा मी तिकडे भरती झाले. पहिल्यांदा मी तमिळनाडूला गेले आणि पहिल्यांदा माझे ऑपरेशन झाले. आणखी अनेक गोष्टी माझ्यासोबत पहिल्यांदा झाल्या. या सर्व अनुभवातून मी फक्त प्रभू येशू मसीहच्या सहायतेने जाऊ शकले. आमच्या प्रभूने आपल्या जीवनात या पृथ्वीवर खूप कष्ट सहन केले आणि म्हणूनच माझा ट्यूमरचा त्रास मला नाहीसारखा वाटला. परमेश्वर त्याच्या योजनेनुसार आम्हाला काही गोष्टी देतो आणि काही गोष्टी आमच्याकडून घेऊनही टाकतो. बरेच लोक खऱ्या परमेश्वराला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा माझ्या या गोष्टी ऐकाल तेव्हा माझी ही साक्ष तुमच्या मित्रांना आणि इतर ओळखीच्यांना सांगा की अशा लहान वयात मी प्रभू येशू मसीच्या सहायतेने आपल्या ट्यूमरचे दुखणे कसे सहन केले. माझ्या या त्रासाच्या प्रवासात माझा प्रभू माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला ट्यूमर देऊन मला त्रास सहन करण्यास मला एकटेला सोडून नाही दिले. त्यांनी मला हा आजार फक्त काही काळासाठी दिला आणि नंतर त्यांनी मला बरे केले आणि मला संधी दिली की मी त्यांचा अपार अनुग्रह आणि दयेची साक्षी द्यावी. जेव्हा परमेश्वर आपल्याला काही कष्ट देतात तेव्हा त्यांना माहीत असते की केव्हा आमच्यापासून पुन्हा घेणार आहेत. आमचे परमेश्वर नीतिमान, सर्वशक्तिमान, न्यायी, अद्भुत कर्मी, शिक्षक, मित्र आणि एक चांगला मेंढेपाल आहे. जर परमेश्वर आपल्याबरोबर आहे तर काय आपल्याबरोबर काहीही वाईट होऊ शकते का? नाही, कधीच नाही. आता मी अगदी आरामात जीवन जगत आहे. मी माझे सर्व काही परमेश्वराच्या हातात दिले आहे आणि प्रार्थना करते की त्यांचा अनुग्रह माझ्यावर राहू दे आणि मी त्यांच्या उपकारांची साक्ष द्यावी. जर कोणी कठीण काळातून किंवा शारीरिक कष्टातून जात असेल तर तुम्ही त्यांना सांगा की जेव्हा मी अशा प्रकाराच्या कष्टात होते तेव्हा परमेश्वर माझ्या सोबत होता. जर ते सुद्धा परमेश्वरावर विश्वास ठेवणार तर परमेश्वर त्यांच्यावरही दया करणार आणि त्यांची प्रार्थना ऐकणार. परमेश्वर त्यांच्या लेकरांवर प्रेम करतो. तो आपल्या सर्वांना ओळखतो. एक दिवस आपल्या सर्वांना ही पृथ्वी सोडून जावे लागणार आहे आणि आपल्या निर्माणकर्त्याच्या समोर उभे राहावे लागणार आहे. तेव्हा आपण त्यांना त्यांच्या अपार महिमेत पाहू. तेव्हा ना काही पीडा, ना कष्ट, ना काही आजारपण. आपण सर्व एक होणार आणि आपल्या प्रिय येशू मसीला त्यांच्या पूर्ण महिमेमध्ये परमेश्वराच्या उजव्या हाती बसलेले बघू. परमेश्वराच्या कृपेने ह्या आजारपणाच्या वेळेस माझा उद्धार झाला. आता मी स्वतःला त्यांच्या भरोश्यावर सोडले आहे. मला आताही कधी कधी दुखत असते परंतु परमेश्वर माझ्याबरोबर आहे. उपेंद्र अंकल आणि आंटी आणि सर्व मंडळीच्या लोकांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांना मी खूप आभार मानते.